नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार. संविधान केवळ एक पुस्तक नाही, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेत 600 रुपयांची वाढ करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं जाहीरनाम्यात आश्वासन. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि घड्याळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रवादी काँग्रेसला निर्देश. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांचा प्रचार आणखी तीव्र झाला असून दिग्गजांच्या प्रचारसभा होत आहेत. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज नागपूर इथं संविधान संमेलनात सहभागी झाले होते. संविधान हे केवळ एक पुस्तक नसून जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान आहे, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा शब्दांच्या आडून राज्यघटनेवर हल्ला करतात, असा आरोप त्यांनी केला. जाती आधारित जनगणना हा लोकांचा आवाज असून तो संसदेपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी नागपूर इथल्या दीक्षाभूमीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुल इथं प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेलाही ते संबोधित करतील. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याभोवती अर्बन नक्षलींचा गराडा पडल्यामुळे ते आता काँग्रेस विचारसरणीचे राहिले नसून अति डावे बनल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज एका मुलाखतीमध्ये बोलत होते. भारतीय संविधानाची प्रत पारंपरिक निळ्या कव्हरमध्ये असते, मात्र राहुल गांधी भारतीय संविधानाची प्रत लाल रंगाचं कव्हर घातलेली का दाखवतात, असा प्रश्नही त्यांनी केला. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या 180 संघटना विध्वंसक कृत्यात सहभागी असणाऱ्या होत्या, असा आरोपही फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेत 600 रुपयांची वाढ करून पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. या जाहीरनाम्यात 11 नवीन घोषणा असून त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी, भात शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 25,000 रुपये बोनस, 2.5 लाख नोकऱ्या, ग्रामीण भागात 45,000 पाणंद रस्त्यांची निर्मिती या घोषणांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठीचा राज्यव्यापी जाहीरनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत प्रसिद्ध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून या मतदारसंघासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. बारामतीला देशातला सर्वात आदर्श आणि प्रगत तालुका बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं प्रचारसभा झाली. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. राज्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राची सत्ता एकदा आपल्या हातात द्या, असं आवाहन मराठवाड्यातल्या या आपल्या पहिल्या सभेत ठाकरे यांनी केलं. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं भाजपनं राज्यभरातल्या आपल्या 40 पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. पक्षशिस्त आणि अनुशासन भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचं पक्षानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. राज्यात येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते वैभव मांगले यांनी केलं आहे.
नमस्कार, मी वैभव मांगले. 20 नोव्हेंबर काय आहे त्या दिवशी? मतदान, विधानसभेचं मतदान आहे. तेव्हा सगळ्यांनी आवर्जून मतदान करा, विसरू नका. 20 नोव्हेंबर मतदान विधानसभेचं.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज यवतमाळ जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आर्थिक कमतरतेमुळे बुद्धिमान विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशानं मंजूर केलेल्या या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मिळू शकेल असं त्यांनी सांगितलं. याशिवाय भारतीय अन्न महामंडळासाठी वर्ष 2024-25 10,700 कोटी रुपयांच्या समभाग भांडवलाला मंजुरी दिल्याची माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली. या निर्णयामुळे महामंडळाची कार्यान्वयन क्षमता वाढेल असं त्यांनी नमूद केलं. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. या विजयासोबतच 3 वेळा निवडणूक लढवून 2 वेळा जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला आहे. अमेरिकेचं सुवर्णयुग आता सुरू झालं असून अमेरिकेला पुन्हा महान करण्यासाठी हा विजय झाल्याचं ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
घड्याळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं येत्या 36 तासात सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये घड्याळ या चिन्हावरून असलेल्या वादावर आज न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही गटांनी ऐन निवडणुकीच्या काळात आपली ऊर्जा न्यायालयात भांडण्यात खर्च करण्यापेक्षा प्रचारावर भर द्यावा असा सल्लाही न्यायालयानं यावेळी दिला. निवडणूक प्रक्रिया राबवताना त्यात कोणत्याही शंकेला वाव राहू नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिरदेश कुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमधल्या निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आज छत्रपती संभाजीनगर इथं पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवाव्यात आणि मतदानाबाबत जनजागृती करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 8 नोव्हेंबरच्या म्हणजे परवाच्या प्रस्तावित धुळे दौऱ्याच्या अनुषंगानं प्रशासनानं आवश्यक ती तयारी सुरू केली आहे. 8 तारखेपर्यंत धुळ्यात नो फ्लाईंग झोन जाहीर करण्यात आला असून धुळे शहरात वाहतूक मार्गामध्ये तात्पुरता बदल करण्याच्या सूचना पोलीस विभागानं दिल्या आहेत. नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि रुग्णसेवा मंडळ सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉईंटचं उद्घाटन आज महानगरपालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते झालं. मतदाराला प्रोत्साहन म्हणून मतदानाच्या बोटाची शाई दाखवा आणि मोफत डोळे तपासणी करून घ्या असा उपक्रम आयोजित केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. आज वाचनालयाच्या वतीनं बाह्यरुग्ण विभागात आणि लसीकरण केंद्रात रुग्णाला दिल्या जाणाऱ्या पावती आणि औषधाच्या कागदावर 20 नोव्हेंबर 2024 रोजी मी मतदान करणार, तुम्ही पण करा असा एक शिक्का देण्यात येत आहे. पंढरपूर इथं होणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून 3 विशेष अनारक्षित गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. या गाड्या 8 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे जाणार आहेत. यामध्ये लातूर पंढरपूर विशेष गाडी 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी लातूर स्थानकावरून सकाळी 7:30 वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुपारी 12:50 पोहोचेल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार. संविधान केवळ एक पुस्तक नाही, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेत 600 रुपयांची वाढ करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं जाहीरनाम्यात आश्वासन आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.